चीनीमंडी.com पॉडकास्ट।
शरद कारखाना प्रशासनाने 12 जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची केली रवानगी। कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गळीत हंगाम संपला असताना देखील लॉकडाऊनमुळे कारखाना परिसरामध्ये अडकून पडलेल्या 12 जिल्ह्यातील 700 वर मजुरांची आज शरद कारखान्याच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या सर्व अटी आणि नियमांचं पालन करून प्रत्येक जिल्ह्यामध्ये रवानगी केली। महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाची बसेस, आयशर टेम्पो, ट्रक्स अशा वाहनातून ऊसतोड मजूर आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी यंत्रणा रवाना झाली। बीड, परभणी, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, जालना, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, हिंगोली, वाशिम आणि यवतमाळ अशा 12 जिल्ह्यातून मजूर यावेळी आपापल्या गावी जाण्यासाठी रवाना झाले। आदित्य राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे, शेती अधिकारी दीपक पाटील आणि कारखान्याचे जनरल मॅनेजर भूपाल आवटी यांनी याचं नियोजन केलं।